रेडिओथेरपी अधिक माहिती. रेडिओथेरपी कर्करोगाच्या उपचारांसाठी वरदान. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटने असा अंदाज काढला आहे की कर्करोग असलेल्या लोकांचा जिवंत राहण्याच्या 5 वर्षांच्या दरात तौलनिकदृष्ट्या 60% वाढ झाली आहे. कर्करोगावर रेडिएशनद्वारे उपचार करण्याच्या तंत्रज्ञानात गेल्या 50 वर्षात मोठ्या प्रमाणात झालेल्या सुधारणांमुळे हे शक्य झाले आहे. रेडिओथेरपीचा इतिहास जाणून घेऊया. सुमारे 100 वर्षांपूर्वी त्याची सुरुवात झाल्यापासून रेडिओथेरपीच्या क्षेत्रात अनेक लक्षणीय सुधारणा झाल्या आहेत. सर्वसमर्पण भावनेने आणि संशोधनात्मक मूलभूत कार्यामुळे हे शक्य झाले आहे. ज्यांच्या प्रणालीच्या आणि तंत्रज्ञानाच्या सुधारणांमुळे एक वैशिष्ट्यपूर्ण खास नवा आशेचा किरण निर्माण झाला आहे. वैद्य क्षेत्राने रेडिओथेरपीचा कर्करोगावरील उपचारांसाठी सुमारे 100 वर्षांपूर्वी उपयोग केला असून 1895 साली एक्सरेच्या लागलेल्या शोधामध्ये त्याचे मूळ दडलेले आहे. 1896 साली सर्वप्रथम फ्रेंच फिजिशियनने एक्सरेचे उपचार देण्याचा प्रयत्न केला, ज्याने पोटाचा कर्करोग असलेल्या रुग्णावर त्याचा उपयोग केला. जगातील पहिले कर्करोगाचे उपचार हे कोबाल्ट-60 रेडिएशनद्वारे 1951 साली देण्यात आले, ज्यामुळे कर्करोगाविरुद्धच्या लढ्यात महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला. कोबाल्ट युनिटचे काही अंशी काम नंतर लिनियर ॲक्झलरेटरने केले, ज्यामध्ये उच्च ऊर्जेचे रेडिएशन तयार करता येणे शक्य होते. गॉर्डन आयझॅक्स हा 1957 साली रेटिनोब्लास्टोमावर लिनियर ॲक्झलरेटर रेडिएशन उपचार पद्धतीने उपचार देण्यात आलेला पहिला रुग्ण होता.